பகினக புடிச்ச எடாயி பகினக எம்ன கிட்டி பி மோட்டு விகினக புடிச்ச எடாயி பகினக की मन आनंदी आनंद होते ऐसे जन्म लकड़ी गड़ी होते इस भक्ति तंगुन जाते रूप पाहुन एड़ा वैद की मन आनंदी आनंद होते ऐसे तोर्यानी तलन पदरवार्यानी हलन ऐसे तोर्यानी तलन दरवार्यानी हलन मूर्ति शोभून दिसते मनात ठसते डोंगरची नागिनग येऊन किती बी मोठ विघिनग पुढच येणाई बघिनग येऊन किती बी मोठ विघिनग पुढच येणाई बघिनग डोंगरची मैना कनैनी काजळ कपाळी हाय ना येडी सत्वाची माझी हाय ना किती जाणून ना भक्ताच्या भावना कशी शोभते डोंगरची मैना कनैनी काजळ कपाळी हाय ना आता आलाय योग परडे हातात घेऊ ग लाय योग परडे हातात घेऊ ग परडी ही घेऊन यार मळ्यात जाऊन जोगवा मी मागिन ग येऊन किती बी मोठ विघिन ग पुढच येणाई बघिन ग येऊन किती बी मोठ विघिन ग पुढच येणाई बघिन ग आपण गयेडा माईच दर्शन घ्यायच आई पासून लांब करायच आता कुणाला कशाला द्यायच दोघ येडूच लेकर आपण गयेडा माईच दर्शन घ्यायच या नारायण भाऊन कस केलं लिखाण या नारायण भाऊन लिखाण कणी लिहिलेल गाण येडूच्या चरणी रामजी गातोय ग येऊन किती बी मोठ विघिन ग पुढच येणाई बघिन ग येऊन किती बी मोठ विघिन ग पुढच येणाई बघिन ग सखे येडोला जायच का कोणाला भ्यायच मुखा मिरायच येडू वाचून मला सोडून तिला कसं मी जगिन ग येऊन किती बी मोठ विघिन ग पुढच येणाई बघिन ग येऊन किती बी मोठ विघिन